रंग
फाबन
और
उंट
आकृतियां
फॉर्मन
लिसा
लीजा
अपने
ईरम
नए
नॉयन
रंगीन
मालबुख
किताब
बुख
में
इन
ढूंढती
एंटेक्ट
है
इस्ट
वह
जी
दोस्त
फ्रॉइंट
बिंदु
पुंक्ट
के
मिट
साथ
गेमाइनसाम
मिलकर
सुजामन
आकृतियों
फॉर्मन
के
फॉन
नाम
नामन
सीखती
लैंट
रंगों
फाबन
की
डेयर
दुनिया
वेल्ट
पहला
एर्स्टे
दिन
टैग
रंगीन
फाबन
खोलती
öffnet
एक
ein
लाल
roter
सेब
äpfel
देखती
sieht
कहता
sagt
यह
das
लाल
rot
मुस्कुराती
lächelt
अगला
nächste
आता
kommt
नीले
blauen
आकाश
himmel
को
den
फुसफुसाता
flüstert
नीला
blau
नया
neue
शुरू
beginnt
होता
wird
पीले
gelbe
सूरज
sonne
को
die
पुकारता
ruft
पीला
gelb
शाम
abend
आ
kommt
गई
gegangen
बैंगनी
lila
फूल
blumen
हंसता
lacht
खेलते
spielen
है
sind
समाप्त
endet
खेल
sport
और
und
फिटनेस
fitness
मैक्स
max
फिट
fit
होना
werden
चाहता
will
है
ist
विभिन्न
verschiedenen
खेलों
sportarten
की
von
शुरुआत
beginn
करता
macht
है
ist
वह
er
टेनिस
tennis
तैराकी
schwimmen
दौड़ना
laufen
आजमाता
probiert
अपने
seinen
दोस्तों
freunden
को
zu
अनुभवों
erfahrungen
के
von
बारे
über
में
in
शुरू
beginnt
उसे
ihm
बहुत
viel
मजा
spaß
आता
kommt
दौड़ने
laufen
बाद
nach
वह
er
बेहतर
besser
महसूस
fühlt
अब
jetzt
पानी
wasser
ठंडा
kalt
लेकिन
aber
जारी
weiter
रखता
bleibt
यह
es
एक
eine
अच्छी
gut
कसरत
übung
उम्मीद
erwartet
से
von
अधिक
mehr
कठिन
schwer
मेहनती
fleißig
हर
jeden
दिन
tag
होता
ist
जल्द
bald
ही
schon
साथ
mit
खेलता
spielt
खुश
glücklich
उसके
seine
दोस्त
freunde
उसकी
ihn
प्रशंसा
loben
करते
machen
है
sind
उन्हें
sie
भी
auch
प्रेरित
motiviert
अपनी
seine
प्रगति
fortschritte
पर
auf
गर्व
stolz
नई
neue
आजमाने
auszuprobieren
योजना
plan
बनाता
macht
अब
jetzt
उसके
sein
जीवन
leben
का
von
हिस्सा
teil
कपड़े
kleidung
और
und
फैशन
mode
अन्ना
anna
के
hat
पास
einen
एक
einen
महत्वपूर्ण
wichtigen
साक्षात्कार
Vorstellungstermin
है
und
और
steht
वह
vor
अपनी
ihrem
अलमारी
Kleiderschrank
के
vor
सामने
vor
खड़ी
steht
है
vor
वह
sie
सोचती
überlegt
है
überlegt
कि
welches
कौन
welches
सा
welches
आउटफिट
outfit
शीर्षक
titel
गृहकार्य
hausarbeit
विवरण
beschreibung
जोनास
jonas
अपनी
seinen
साप्ताहिक
wöchentlichen
सफाई
Hausputz
की
der
योजना
Plan
बनाता
macht
है
ist
वह
er
कार्यों
Aufgaben
की
von
एक
eine
सूची
Liste
बनाता
erstellt
है
ist
और
und
वर्णन
beschreibt
करता
tut
है
ist
की
das
कौन
welche
से
von
घरेलू
Haushalts
उपकरण
Geräte
सफाई
Reinigungs
उत्पाद
Mittel
वह
er
उपयोग
nutzt
करता
macht
सबसे
zuerst
पहले
vor
पूरे
ganze
घर
Haus
में
in
वैक्यूम
staubsaugt
फिर
dann
रसोई
Küche
फर्श
Boden
पोछता
wischt
लकड़ी
Holz
के
für
फर्श
Boden
के
von
लिए
für
एक
einen
विशेष
speziellen
क्लीनर
Reiniger
का
von
उपयोग
verwendet
खिड़कियों
Fenster
को
mit
पानी
Wasser
साबुन
Seife
से
aus
धोता
wäscht
जिद्दी
hartnäckig
धब्बों
Flecken
सिरका
Essig
घोल
Lösung
तैयार
vorbereitet
गृहकार्य
Hausarbeit
सोफी
Sophie
अपनी
ihre
रूममेट
Mitbewohnerin
के
mit
साथ
mit
एक
eine
कुशल
effiziente
गृहकार्य
Haushalts
दिनचर्या
Routine
पर
über
चर्चा
diskutieren
करती
tut
है
ist
वह
sie
को तेजी
schneller
और
und
प्रभावी
effektiver
ढंग
zu
से
gestalten
करने
macht
के
für
लिए विभिन्न
verschiedene
सुझावों
tipps
तरीकों
methoden
का
von
विश्लेषण
analyse
करती
macht
मित्र
freunde
से
treffen
मिलना
treffen
पॉल
paul
पुराने
alten
स्कूल
schul
के
von
दोस्तों
freunden
के
mit
साथ
mit
पुनर्मिलन
wiedersehenstreffen
आयोजन
organisiert
करता
macht
है
ist
वह
er
उन्हें
sie
निमंत्रण
einlädt
देता
gibt
स्थान
veranstaltungsort
का
von
चर्चा
bespricht
और
und
शाम
abend
को
zu
यादगार
unvergesslich
बनाने
machen
लिए
für
विस्तृत
detaillierte
योजनाएं
Pläne
बनाता
schmiedet.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.